ऐकूया प्रादेशिक बातम्या।
आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस, पुणे सातारा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, नागरिकांना सावधानतेचा इशारा, पुणे शहरातील शाळा आज बंद। केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळला आणि येत्या 5 वर्षात मुंबईत 250 नव्या उपनगरीय रेल्वेगाड्या धावणार। आता सविस्तर बातम्या। एक अतिशय महत्वाची सूचना। हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानं भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ सुहास दिवसे यांनी दिले आहेत। खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक या प्रमाणात विसर्ग सुरू होत आहे। पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिवसे यांनी केलं आहे। पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील काही सोसायटींमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे, त्यांची नावं अशी द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर आणि श्यामसुंदर। दरम्यान राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळपर्यंत पंचगंगा नदीतील पाणी पातळी धोक्याच्या जवळ आली होती। राधानगरी धरण 95% भरल्यामुळे स्वयंचलित दरवाजे उघडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दूधगंगा धरणातून पाणी सोडण्यात आलं असून वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांचं पाणी विस्तीर्ण पसरलं आहे। 63 मार्गांवरील वाहतूक थांबली असून एसटीचे 20 मार्ग बंद झाले आहेत, यामध्ये कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गांचा समावेश आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पूरबाधित गावातील नागरिकांना अन्यत्र हलवण्यात आलं आहे। सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांचं पाणी पात्राबाहेर आलं असून अनेक पिकांचं नुकसान झालं आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वारणा धरणातून सुरू असलेल्या विसर्गात वाढ करून पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 539 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील धरणांमध्ये भरपूर पाणी साठा झाला आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची संततधार होती, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला। जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून खरीपाच्या पिकांना हा पाऊस दिलासादायक ठरला आहे। गडचिरोली जिल्ह्यात भामरागड नजीक पर्लकोटा नदीला पुन्हा पूर आला, नदीच्या पुलावरून पुन्हा पाणी वाहू लागलं। गोसेखुर्द धरणासह अन्य धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्यानं अनेक नदी नाल्यांचा पूर कायम असून प्रमुख मार्गांसह 18 मार्गांवरील वाहतूक ठप्पच आहे। गोसेखुर्द धरणातून होणारा विसर्ग वाढवण्यात येणार असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे। पालघर जिल्ह्यात तानसा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून काल संध्याकाळी धरणाच्या 3 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धामणी धरणाचे 3 दरवाजे उघडले असून सूर्या नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सूर्या नदीच्या काठी असलेल्या 65 पेक्षा अधिक गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अकोल्यातही काल पावसाला सुरुवात झाली। रत्नागिरी जिल्ह्यात खेडमधली जगबुडी नदीनं रात्री 10 वाजताच्या स्थितीनुसार धोका पातळी ओलांडली आहे। धोका पातळी 7 मीटर्स असून सध्या पाणी पातळी 8 मीटर्स आहे। 22 जुलैपर्यंत जिल्ह्यात 59% क्षेत्रावर पेरणी झाली आहे। यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा इथली खुनी नदी तुडुंब वाहत असल्यामुळे मांडवी ते पाटणबोरी मार्गावरचा पूल पाण्याखाली गेला असून हा मार्ग बंद करण्याचे आदेश देण्यात आले। भंडारा जिल्ह्यात काल पूरस्थिती निर्माण झाल्यानं बावनथडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। भंडारा तुमसर बालाघाट आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याचा संपर्क तुटला आहे। गोसे धरणाचे 5 दरवाजे उघडले असून यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वैनगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे। नाशिकमध्ये इगतपुरी तालुक्यातील भावली धरण 100% भरलं आहे, त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे। नाशिक शहरात 48 तासात 45 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर त्र्यंबकेश्वर इथं एकाच दिवसात 100 मिलीमीटर पाऊस झाला। इगतपुरीमध्ये 49 मिलीमीटर पाऊस झाला असून गंगापूर धरण समूहात एकंदर 35% पाणीसाठा झाला आहे। मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 पैकी तानसा तलाव काल ओसंडून वाहू लागला. तुळशी तलाव यापूर्वीच भरून वाहू लागला आहे. काल सकाळी सातही तलावांमध्ये अंदाजे 59% पाणीसाठा झाला आहे. पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून इथं धोक्याचा लाल बावटा, तर मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा नारंगी बावटा हवामान विभागानं जारी केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय अर्थसंकल्पावर काल संसदेत चर्चा सुरू झाली. केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांना काहीही दिलं नाही असा भ्रम काँग्रेस पसरवत असल्याचं सीतारामन यांनी राज्यसभेत शून्य तासातल्या चर्चेत सांगितलं. अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नसतं, पण नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्यांना काहीच दिलं नाही असं होत नाही, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. लेखानुदान आणि अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधल्या अनेक विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. तत्पूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटपाबाबत भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी काल संसद भवनाच्या आवारात निदर्शनं केली. निधीचं वाटप करताना विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांवर अन्याय झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनात केली. मंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या आक्षेपांना उत्तर दिल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. लोकसभेतही विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरून निदर्शनं केली. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांची ही कृती योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही विरोधी पक्षांवर टीका केली. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यावर विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत सहमती दर्शवली होती, त्यामुळे त्यांची ही कृती योग्य नाही असं रिजिजू म्हणाले. मुंबई उपनगरीय रेल्वे यंत्रणेची क्षमता वाढवण्याचं काम वेगानं सुरु असून येत्या 5 वर्षांमध्ये अंदाजे 250 नव्या रेल्वे धावणार आहेत अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केली. दूरस्थ पद्धतीनं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. उपनगरीय रेल्वे आणि दूरच्या पल्ल्यांच्या गाड्यांची यंत्रणा वेगवेगळ्या करणं, त्यासाठी वेगवेगळे आराखडे तयार करणं, 2 उपनगरीय रेल्वेमध्ये अंतर 180 सेकंदांवरून कमी करून 150 सेकंदांवर आणण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. बाहेरच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची 4 भव्य टर्मिनल तयार होणार असून किनारी मार्ग मेट्रोमुळे उपनगरीय रेल्वेवरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. रेल्वे सुरक्षेसाठी कवच यंत्रणा लवकरात लवकर देशभरात सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्याकरता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज सकाळी 10 ते 12 या वेळेत महाविद्यालयीन प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांसोबत वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या माहितीसत्रात parthlive.com या संकेतस्थळावर सहभागी होता येईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं दिली आहे. छत्तीसगड इथं सुरू असलेल्या द्वितीय हॉकी इंडिया कनिष्ठ गटाच्या पश्चिम विभागीय स्पर्धेत हॉकी महाराष्ट्र महिला संघ उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. महाराष्ट्रानं दादरा नगर हवेली आणि दमण दीव हॉकी टीमचा 13-0 असा धुव्वा उडवला. महाराष्ट्र कनिष्ठ पुरुष संघाला मात्र हॉकी मध्य प्रदेश विरुद्ध 4-7 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर ते राऊंड रॉबिन लीगमध्ये 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला असून पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. एक अतिशय महत्वाची सूचना. हवामान विभागानं येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानं भोर, वेल्हा, मावळ, मोशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ सुहास दिवसे यांनी दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस. पुणे सातारा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा. खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग. नागरिकांना सावधानतेचा इशारा. पुणे शहरातील शाळा आज बंद. केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळला. आणि येत्या 5 वर्षात मुंबईत 250 नव्या उपनगरीय रेल्वेगाड्या धावणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.